नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. राजधानी दिल्लीतल्या सगळ्या 70 विधानसभा सुवातांखातीर 19 मतदान केंद्रांनी मतमेजणीक सुरवात जाल्या. भारतान 100 गिगावॅट परस चड सौर उर्जेचे उत्पादन करून नवीकरणीय उर्जा क्षेत्रात म्हत्वाची मोख साध्य केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फुडल्या सप्तकात सोमारच्यान फ्रांस आणि अमेरिकेच्या राजनयिक दौऱ्यार वतले. आणि एलएनटी मुंबई ह्या बायलांच्या उक्त्या एकोड्या टेनिस सर्तीत माया राजेश्वरन सेमीफायनलीत पावल्या. आता पुराय खबरो. राष्ट्रीय राजधानी दिल्लीतल्या सगळ्या 70 विधानसभा सुवातांखातीर 19 मतदान केंद्रांनी मतमेजणेक सुरवात जाल्या. सगळ्यात पहिली टपाल मतपत्रिका मेजपाक लागल्यात. दिल्लीतल्या मुखेल लढत आम आदमी पार्टी, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस हांच्या मदीं आसा. मजगतीं सध्या 21 सुवातांखातीर सुरवातीची माहिती मेळ्या. भाजपा 11 जाग्यार, आम आदमी पार्टी 10 सुवातांचेर मुखार आसा. भारतान 100 गिगावॅट परस चड सौर उर्जेचे उत्पादन करून नवीकरणीय उर्जा क्षेत्रात म्हत्वाची मोख साध्य केल्या. ताका लागून नवीकरणीय उर्जेच्या मळार संवसारीक पावड्यार भारताची सुवात आनीक घटमूट जाल्या. नवी आणि नवीकरणीय उर्जा मंत्रालयान निवेदनात म्हळा की हे यश देशाच्या नितळ 5व्या फुडारा खातीर आशिल्ल्या वचनबद्धतेची गवाय आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी 2030 मेरेन 500 गिगावॅट बिगर जीवाश्म इंधनाचेर आदारिल्ली उर्जा क्षमताय साध्य करपाचे महत्वाकांक्षी लक्ष दवरला. ते दिकेन हे एक मोठे पावल आसा. नवी आणि नवीकरणीय उर्जा मंत्री प्रल्हाद जोशी हांणी सांगले की फाटल्या 10 वर्सातलो भारताचो उर्जा प्रवास इतिहासीक आणि प्रेरणादायी आसा. सोलर पॅनल, सोलर पार्क, सोलर प्रकल्प अशा उपक्रमांक लागून क्रांतिकारी बदल घडल्यात. भारत आत्मनिर्भर जावपाक लागला, तशेंच हरित उर्जेच्या मळार संवसाराक एक नवो मार्ग दाखोवंक लागला अशें ताणी सांगले. भारतान सौर उर्जेच्या उत्पादनातूय बरीच उदरगत केल्या. 2014 वर्सा भारतातली सौर मॉड्यूल उत्पादन क्षमताय फकत 2 गिगावॅट इतली आशिल्ली, पूण फाटल्या दशकात 2024 मेरेन ती 60 गिगावॅट मेरेन वाडल्या आणि ताका लागून भारत सौर उत्पादनात संवसारीक फुडारी जाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फुडल्या सप्तकात सोमारच्यान फ्रांस आणि अमेरिकेच्या उचेल्या पावड्यावेल्या राजनयिक दौऱ्यार वतले. त्यांचो हो दौरो दोनूय देशांवांगडा धोरणात्मक, अर्थिक आणि तंत्रीक भागीदारी मजबूत करपाचेर भर दितलो. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हांच्या निमंत्रणावेल्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचो 10 ते 12 फेब्रुवारीक फ्रान्स दौरो आसा. ह्या भेटीचे मुखेल आकर्षण एआय एक्शन समीट आसतले, जंय संवसारीक फुडारी कृत्रीम बुद्धिमत्ता प्रशासनाच्या भविश्यार चर्चा करतले. भारत ह्या शिखर परिषदेचे सह अध्यक्षपद सांबाळटलो, म्हणून नैतिक एआय विकास, सुलभताय आणि नवकल्पना हाचेर भर दिवन भारत आंतरराष्ट्रीय एआय धोरणात तयार करपाक महत्वपूर्ण भूमिका निभायतलो. मनरिजवण, सृजनशीलताय आणि संस्कृतायेचो संसार एकठांय हाडपी जागतिक शिखर सभेत वेव्जाच्या सल्लागार मंडळाची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी विस्तारान बसका घेतली. भारत आणि संसारातल्या मुखेल तज्ञांकडेन ताणें संवाद साधलो. तातूंत अभिनेते अमिताभ बच्चन, दिलजीत दोसांज, रजनीकांत, शाहरुख खान, रणबीर कपूर, चिरंजीवी, अनिल कपूर, अक्षय कुमार आणि अनुपम खेर हांचो आस्पाव जाता. तशेंच संगीत दिग्दर्शक एआर रहमान, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेल, महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा आणि हेरांकडेन प्रधानमंत्र्यांनी संवाद साधलो. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात मोदी हांणी सांगले की सल्लागार मंडळाचे वांगडी वेगवेगळ्या थरांतल्यान नामनेचे व्यक्ती आसात. भारताक जागतिक मनरिजवणेचे केंद्र करपा खातीर भारताचे यत्न आनीक कशे वाढोवपाचे हाचेर ताणी आपलो तेको दिला अशें ताणी म्हळें. मुंबईत अत्यंत उच्च दर्जाचे कोकेन आणि गांजा जप्त केला, जातूंत 4 जणांक अटक करपाक ही महत्वपूर्ण यश मेळयल्ल्याबद्दल घरमंत्री अमित शहा हांणी भारताच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अभिनंदन केला. एका सोशल मिडिया पोस्टात ताणी म्हळा की घुळी वखदां भारत मुक्त करपा खातीर प्रत्यक्षात हाडपाक अवलंब केल्ल्या तपासा खातीर वयरपासून सकल मेरेनच्या कृष्टीकोनाचो हो एक पुरावो आसा. ताणी म्हळें की भारत ड्रग कार्टलाक शुन्य सहनशीलतायेन नानपय करून उडयतलो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आयकतात. आता मुखावेल्यो खबरो. सरकारान 2022-23 ते 25-26 या कालावधी खातीर स्कील इंडिया कार्यावळीक 8,800 कोटी रुपया मंजूर केल्यात. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी नवी दिल्लीत प्रसार माध्यमांक माहिती दितना सांगले की मागणी आधारित कुशळताय विकास हे सरकाराचे लक्ष आसा आणि ते गुणवत्ता वाढीचेर भर दितले. तांणी म्हळे की देशातली मागणी चलित तंत्रज्ञान सक्षम आणि उद्योग संरेखित प्रशिक्षण एकठांय करून कुशळ फुडारा खातीर कर्मचारी तयार करपाच्या सरकाराच्या वचनबद्धतेक हे अधोरेखित करता. प्रधानमंत्री कौशल्य विकास येवजण, प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ पदोन्नती येवजण आणि जनशिक्षण संस्था येवजण आता कौशल्य भारत कार्यावळीच्या संयुक्त केंद्रीय क्षेत्र योजनेअंतर्गत एकत्रित केल्या. वैष्णव हांणी सांगले की सरकारान सफाई कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय आयोगाचो कार्यकाळ 31 मार्च 2028 मेरेन 3 वर्सांखातीर वाढोवपाकूय मान्यताय दिल्या. हाका लागून स्वच्छता आणि कामगारांच्या सामाजिक आर्थिक उन्नती खातीर स्वच्छता क्षेत्रातल्या कामाची परिस्थिती सुधारपाक मदत जातली आणि स्वच्छतेचे लक्ष साध्य करपाक जातले असे मंत्र्यांनी सांगला. 2047 मेरेन विकसित भारत साध्य करपा खातीर धाडसी सुधारणा, शाश्वत उर्जा धोरणा आणि जागतिक व्यापारात फुडारपणाची भूमिका महत्वाची असतली असे सरकारी विचार मंडळ नीती आयोगान सांगला. भारताची जागतिक व्यापारी स्थिती वाढोवपाचे संभाव्य मार्ग म्हणून व्यापार उदारीकरण, दर उणो करप आणि तंत्रीक सहकार्याचो सोद लायला असे तातूंत म्हळा. हे निरीक्षण नवी दिल्लीत नीती आयोगान आयोजित केल्ल्या विकसित भारत 2047 अर्थव्यवस्था, राष्ट्रीय सुरक्षा, जागतिक भागीदारी आणि कायद्याचे राज्य घटमूट करप ह्या परिषदेत पॅनलच्या सदस्यांनी मांडले. संशोधन आणि विकास, अर्थिक एकात्मता आणि जागतिक पुरवण साखळीत खासगी क्षेत्राची गुंतवणूक वाढोवपाची गरज असा हाचेर सदस्यांनी भर दिलो. 2047 मेरेन विकसित भारत साध्य करपा खातीर धाडसी सुधारणा, टिकाऊ उर्जा धोरणा आणि जागतिक व्यापारात फुडारपणाची भूमिका महत्वाची थारतली हाचेर एकमत झाले. मुंबईत जावपी एलएनटी मुंबई बायलांच्या उक्त्या एकोड्या टेनिस सर्तीत माया राजेश्वरन उपांत्य फेरयेत पावल्या. 15 वर्सा पिरायच्या मायान क्वार्टर फायनलीत जपानच्या मेई यामागुचीक 6-8, 4-3, 8-6, 6-8, 2 अशा सेटांनी हारयली. आता एकोड्या सर्तीत पहिल्या क्रमांकाच्या इनामा खातीर सर्त करपी ती एकलीच भारतीय थारल्या आणि आयज उपांत्य फेरयेत स्वित्झर्लंडाच्या जील टॅचमन हांचे आड ती खेळपाची असा. बायलांच्या दोट्टी खेळात प्रार्थना थोंबरे आणि एरियन हार्टोनोन ह्या जोडयेन सेमीफायनलीत एडन सिल्वा आणि अनास्तासिया तिखोनोवा हांका 2-8, 6-8, 4, 10-8, 2 अशे हारून सेगीत दुसऱ्या वर्सा खिताब सर्तीत सुवात मिळयल्या. 9व्या आशियाई शियाळी खेळ AWG 2025 ईशान्य चीनच्या हेलोजियांग प्रांताची राजधानी हार्बियात सुरुवात झाल्या. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हांणी काल सांजे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक हांचे कडेन मान्यवरांच्या उपस्थितीत खेळाचे उक्तावण केले. ह्या महिन्याच्या 14 तारखेमेरेन हे खेळ असतले. या खेळात विक्रमी 34 देश आणि प्रदेश भाग घेतले. 88 सदस्यीय भारतीय पंगड, जातूत 59 खेळाडू आणि 1 संघ अधिकारी सहभागी जातले. भारतीय हवामान खात्यान आयज ओडिशात एकसुऱ्या वाठारांनी दाट धुके पडपाचो अदमास उक्तायला. अरुणाचल प्रदेश आणि ईशान्य आसामात फुडल्या 2 ते 3 दिसांनी गडगड आणि जगलासहित तुरळक ते मध्यम प्रमाणात पाऊस पडू येता. फुडले 3 दीस देशाच्या उदेंत वाठारात उण्यात उणे तापमान तसेच उरपाची शक्यता असा. मध्य भारत आणि महाराष्ट्रात फुडल्या 4 ते 5 दिसात चढान चढ तापमान 2 ते 4 अंश सेल्सियस ल्हव ल्हव वाढूंक शकता असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आता खबरो सोपोवच्या आधी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. राजधानी दिल्लीतल्या सगळ्या 70 विधानसभा सुवातांखातीर 19 मतदान केंद्रांनी मतमेजणीक सुरुवात झाल्या. भारतान 100 गिगावॅट परस चड सौर उर्जेचे उत्पादन करून नवीकरणीय उर्जा क्षेत्रात महत्वाची मोख साध्य केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फुडल्या सप्तकात सोमारच्यान फ्रान्स आणि अमेरिकेच्या राजनयिक दौऱ्यार वतले. आणि एलएनटी मुंबई ह्या बायलांच्या उक्त्या एकोड्या टेनिस सर्तीत माया राजेश्वरन सेमीफायनलीत पावल्या. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.